chinimandi.com podcast.
ऊस पिकातील लाल कीड रोगावर त्वरित उपाय आवश्यक. शेतकरी सहकारी साखर कारखान्यामध्ये आयोजित केलेल्या शरदकालीन ऊस पेरणी सेमिनारमध्ये विधायक रामसरन वर्मा यांनी शेतकऱ्यांना सजग करताना सांगितलं की ऊसाच्या पिकामध्ये रेड डॉट नावाचा लाल किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. यावर लवकरच उपाय करणं आवश्यक आहे. उपाय न झाल्यास ऊसाचं संपूर्ण पीक या रोगाच्या अधिपत्याखाली येईल. यामुळे ऊसाचं पीक नष्ट होऊन जाईल. विधायक वर्मा सेमिनारमध्ये ऊस उत्पादकांना संबोधित करत होते. ते म्हणाले की सध्या शेतात पिकलेल्या ऊसावर लाल किडीचा प्रादुर्भाव झाला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचं पीक दिवसेंदिवस खराब होत आहे. पिकाला वाचवण्यासाठी ऊसाचं पीक कापून जाळून टाकावं, तरच उरलेला ऊस वाचेल. जिल्हा ऊस अधिकारी देवेंद्र कुमार मिश्र म्हणाले, ज्या शेतातल्या ऊसावर लाल किडीचा प्रादुर्भाव झाला आहे, ऊस शेतकऱ्यांनी तो ऊस जाळून टाकावा. तसंच ऊस कापलेल्या जागेवर ब्लिचिंग घालावं, जेणेकरून या रोगाचा प्रादुर्भाव शेतातल्या अन्य ऊसावर होऊ नये. वैज्ञानिक प्रवीण कुमार म्हणाले, शेतकऱ्यांनी ऊस लागवडीपूर्वी ऊसाचं बी शोधूनच आपल्या शेतात ऊस पेरणी ट्रंच पद्धतीनं करावी. असं केल्यामुळे पिकात रोगही लागणार नाही आणि पिकही चांगलं होईल. कारखान्याचे प्रबंधक एस डी सिंह, ज्येष्ठ ऊस निरीक्षक धर्मेंद्र दुबे यांनीही सेमिनारमध्ये मार्गदर्शन केलं. सूत्रसंचालन मनोज त्रिपाठी यांनी केलं. यावेळी डायरेक्टर कामता प्रसाद, महिपाल सिंह, रामप्रकाश मिश्र, सत्यपाल यादव आणि ऊस उत्पादक उपस्थित होते.